चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सहकारी साखर कारखान्यांना नुकसानीतून वाचवण्यासाठी तज्ज्ञांची होणार नियुक्ती। हरियाणा सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना नुकसानीतून वाचवण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांमध्ये तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी पलवल, असंत आणि महमच्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल। हरियाणाचे सहकार मंत्री बनवारीलाल यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यामध्ये SHC अधिकाऱ्यांच्या स्थानावर पलवल, असंद आणि मेहमच्या सहकारी कारखान्यांमध्ये साखर कारखान्याशी संबंधित ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या CEO नेमणूक केली जाईल। राज्याच्या सहकारी साखर कारखान्यांना उभारी देण्याच्या माध्यमातून साखर कारखान्यातील कामकाज अधिक चांगले कसे होईल यावरही सूचना दिल्या जातील। त्यांनी सांगितले की जर या रणनीतीतून सकारात्मक परिणाम झाले तर या प्रणालीला इतर सहकारी साखर कारखान्यांमधूनही चांगले लागू केले जाईल।